श्री दासबोध दशक आठवा मायोद्भव समास आठवा आत्मदर्शन
श्री राम मागा जाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे असे जन्म नाही मृत्यु नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोनी नाही परमात्मयासी परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत पार परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा परमात्मा सर्वास व्यापक परमात्मा अनेकी एक परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे ऐसी परमात्मयाची स्थिती बोलता ती वेद श्रुती परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन नवविधा भजने पावन बहुभक्त जाले तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे महत्पूजेचा अंती देवास मस्तकवाहाती तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची आपणास निवेदिती ऐसे भक्त थोड़े असती तयास परमात्मा मुक्ति तत्काल देतो आपणास कैसे निवेदावे कोठे जाऊन पड़ावे किंवा मस्तक तोडावे देवा पुढे ऐसे ऐकोन बोलणे वक्तावदे सर्वज्ञपणे श्रोता सावधान होणे एकाग्रचित्ते आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पाहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा। देवा भक्ताचे शोधन करिता होते आत्मनिवेदन। देव आहे पुरातन भक्त पाहे, देवास ओळखो जाता तेथे आली तद्रूपता। देव भक्त विभक्तता मुळीच नाही, विभक्त नाही म्हणून भक्त, बद्धन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे। देवा भक्ताचे पाहाता मूळ, होये भेदाचे निर्मूळ। एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा, तयासी होता मिळणी उरी नाही दुजे पणी। देव भक्त हे कडसणी निरसून गेली, आत्मनिवेदनाचे यंती जे का घडली अभेद भक्ती। तये नाव सायोज्य मुक्ती सत्य जाणावी। जो संतास शरण गेला अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही। नदी मिळाली सागरी ते निवडावी कोणे परी। लोहो सोने होता माघारी काळी मानये, तैसा भगवंती मिळाला तू नवचे वेगळा केला। देव भक्त आपण जाला विभक्त नव्हे, देव भक्त दोनी एक। ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा। आता असो हे बोलणे देव पाहावा भक्तपणे। तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ आंगी। देहची होऊन राहिजे तेणे देह दुःख साहिजे। देहातीत होता पाविजे परब्रह्म ते। देहातीत कैसे होणे कैसे परब्रह्म पावणे। ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे। ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेचे आता निरोपिले सावधैका। देहातीत वस्तु आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग हान साहे तुझ विदेहासी। ज्याची बुद्धी होये ऐसी वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रासी न पड़े ठाई। ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धि सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगति। या कारणे साधु वचन मानून ये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागो पाहे। साधु वचन ते कैसे काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरूपावे। सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूचि जाण, हेचि साधुचे वचन सदृढ धरावे। महावाक्याचे अंतर तूचि ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडूची नये। देहासी होईल अंत मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये। एक मूर्ख ऐसे म्हणती माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्म प्राप्ती येरवी नाही। मायेसी होईल कल्पांत अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी। हे बोलणे अप्रमाण ऐसे नभे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेचे असे। शैन्य अवघेचि मरावे मग राज्यपद प्राप्त भावे, शैन्यस्ताचि राज्य करावे हे कळेना। माया सोनीच नाही देह असताच विदेही, ऐसे समाधान काही वोळखावे। राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना। प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देह भान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही। मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर, कळता तेथेचा विचार, मग मारणे काये। तैसी माया भयानक, विचार पाहाता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा। देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार, कळता तेथेचा विचार साकडे कैचे। देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक कासया भावे। तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पने तीतसे, तेथे उद्वेग काईसे निर्विकल्पासी। अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली। चौदेहाचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत, अंता प्रांतासी अलिप्त तो तू आत्मा। जयासी ऐसी आहे मती, तया सज्ञाने आत्मगती, गती आणि अवगती वेगळाची तो। मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची। आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली, जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तु आली आत्मप्रचिती, प्राणी पावना उत्तम गती सद्गुरु बोधे। सद्गुरु बोध जेव्हा जाला, चौदेहास अंत आला, तीने निज ध्यास लागला सस्वरूपी तीने निज ध्यास प्राणी ध्येयेची जाला निर्वाणी सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला दृश्य पदार्थ वुसरता आवघा आत्माची तत्वता नेहटून विचारे पहाता दृश्य मुळीच नाही मिथ्या मिथ्यत्वे पाहिले मिथ्यापणे अनुभवा आले श्रोती पाहिजे ऐकिले या नाव मोक्ष सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलेची करी अत्यादरे जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्षणा लक्ष या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा जेथे ध्यान धारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ ज्ञेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म भव मृग जळ आटले लटिके बंधन सुटले अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासुनी निसंगाची संग व्याधी विदेहाची देह बुद्धी विवेके तोडिली उपाधी निःप्रपंचाची अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा जागृती सचेव विले चेर्यास सावध केले निज बोधास प्रबोधिले आत्मज्ञान अमृतास केले अमर मोक्षास मुक्तीचे घर संयोगास निरंतर योग केला निर्गुणास निर्गुण केले सार्थकाचे सार्थक झाले बहुता दिवसा भेटले आपणासी आपण तुटला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूत पंचकाची बाधा निरसून गेली, जाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ विवेक बळे, होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्म दुःख, दुष्ट स्वप्ने जाजावला ब्राह्मण नीच याती पावला, आपणासे आपण सापडला जागपणे, ऐसे जयास जाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण, पुढिले समासे निरूपण बोलिले असे।
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास आठवा।